येशूने ही गोष्ट सांगितली. एक तरुण मनुष्य घर सोडून दूर गेला आणि त्याने सर्व वाईट गोष्टी केल्या. त्याच्या वडिलांनी दिलेले सर्व पैसे त्याने खर्च केले, त्याने व्यभिचार केला, खूप पाप केले. सर्व पैसे संपल्यानंतर कडक दुष्काळ पडला आणि तो खूप भुकेला आणि गरीब झाला. त्याला त्याच्या पापाविषयी दुःख वाटले आणि तो वडिलांकडे परतला. त्याने वडिलांजवळ क्षमा मागितली. त्याचे वडील त्याच्यावर खूपच प्रेम करीत असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला परत स्वीकारले. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपण पाप केले तर मनापासून त्याविषयी दुःख वाटायला हवे, पश्चाताप करून पापापासून दूर जायला हवे.